पार्किंग साठी आणि 2 आणि 3 BHK तिथं 2 BHK जे आहे ते 750 स्क्वेअर फीट आहे. कारण की फ्री 750 जे आहे ना त्याचं रेट आहे 1.3 CR आणि अलीकडे 896 स्क्वेअर फीट केले आहे ते आहे 1.16 CR. त्याच्यानंतर 3 BHK 1170 स्क्वेअर फीट सगळ्या 1 लाख.
नमस्कार सर, ब्रांच बेस टीम से वार्म अप कर रहा हूँ मैं. हेलो, ब्रांच बेस टीम से बात कर रहा हूँ मैं. सर आपका कोई, सर आपने बोया गया था फ्लैट के बारे में ब्रांच बेस टीम में, ले लिया है क्या सर? ओके ओके, नो प्रॉब्लम. थैंक यू सर.